लेवी अध्याय 10. मग अहरोनाचे पुत्र नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती, म्हणून परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले. ते परमेश्वरासमोर मरण पावले. मग मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे. मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकास समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन नादाब व अबिहू यांच्याविषयी काहीही न बोलता गप्प राहिला. अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एल्साफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, या पवित्र स्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा. तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एल्साफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले. त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबिहू यांच्या अंगात अद्याप तसेच होते. मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका, तर ते विंचरा आणि तुमची वस्त्रे फाडू नका, तुमचे दुःख दाखवू नका, म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही. सर्व इस्रायल घराणे तुमचे बांधव आहेत. नादाब व अबिहू यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा, पण तुम्ही दर्शन मंडपाच्या बाहेर जाऊ नये. जर बाहेर जाल तर मराल, कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे. तेव्हा अहरोन एलाजार व इथामार यांनी मोशेची आज्ञा मानली. मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शन मंडपामध्ये जाल, तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये, प्याल तर मराल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध यामधील भेद जाणावा. या प्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधिनियम अहरोनाने सर्व इस्रायल लोकास शिकवावे. मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे. परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधिनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे, परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा. त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली यांनी ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा, कारण इस्रायल लोकांनी केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञांपैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे. ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी. ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे. मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले. तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार यांच्यावर मोशे भयंकर रागवला. तो म्हणाला, तुम्ही पापार्पणाच्या बलींचे मांस पवित्र स्थानी खावयास पाहिजे होते, कारण ते परमपवित्र आहे. तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडईचा अन्याय पाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते. त्याचे रक्त पवित्र स्थानात आणण्यात आले नव्हते. माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते. परंतु अहरोन मोशेला म्हणाला, पहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस. तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते असे तुला वाटते काय? नाही ना? मोशेने हे ऐकले तेव्हा त्याचे समाधान झाले.